खरं तर सोशल मीडिया ही गोष्ट आपण जशी वापरू तशी आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने वापरली तर चांगली, नाही तर मग वाईटच म्हणावं लागेल ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. रवि जी जो थे ना हमारे साथ, त्यांनी 85 वर्षाच्या आजोबांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं, ते सुद्धा व्हॉट्सअपच्या थ्रू मेसेजेस पसरवून, सोशल मीडियाचा उपयोग करून, आणि त्यांनी चांगलं काम घडवून आणलं. म्हणून तर मी तुम्हाला विचारलं होतं, काल सोशल मीडिया दिवस होता आणि आज आपण तो सेलिब्रेट करतोय. तुम्हाला विचारलं मी की सोशल मीडियाचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, तर नांदेडकरांचं काय मत आहे या बाबतीत?
सगळ्यात पहिला फायदा म्हणलं सोशल मीडियाचा, तर आमच्या सिस्टर बरोबर म्हणजे तुमच्या बरोबर आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बरोबर जोडून राहता येते, ते पहिला सगळा फायदा आहे.
थँक्यू.
आणि दुसरा फायदा म्हणलं, नेट अभ्यास करण्यासाठी वापरलं जात, हे हा एक फायदा आहे.
आणि काय वाटतात
तोटे वाटतात म्हणलं मॅडम, तर लहान मुलांची अश्लीलता पसरणे, म्हणजे उदाहरणार्थ त्यांना चिरून हे करणे आणि हे करण्यासाठी नेट नाही, हा पण तोटाच आहे त्याच्यात.
ज्या जो कंटेंट बघायला नाही पाहिजे तो सुद्धा तिकडे अवेलेबल असतो कुठल्या पण एज ग्रुपसाठी.
हा मॅडम,
एक्झॅक्टली. यांनी दोन्ही सुद्धा बाजू आपल्याला सांगितल्यात हनुमाननी, आणि मला त्या दोन्ही बाजू पटल्या. तर आदर प्रत्येकालाच पटतील अशा आहेत. आपण जसं वापरू तसं त्याचा आउटपुट येईल, आणि हे सुद्धा पटण्यासारखंच आहे, नाही का? तुमच्या नजरेमध्ये काय वाटतं, तुम्हाला सोशल मीडियाचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, लगेच सांगा. डायल करून 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.